मैं कल रात ब्रायन एडम्स के संगीत कार्यक्रम में गया।
Ich ging zu einem Brian Adams Konzert gestern Nacht.
संगीत कार्यक्रम बहुत रोमांचक और ऊर्जा से भरपूर था।
Das Konzert war sehr aufregend und voller Energie.
कई प्रशंसक ब्रायन एडम्स को गाते हुए देखने आए।
Viele Fans kamen, um Brian Adams singen zu sehen.
लाइटें उज्जवल और रंगीन थीं।
Die Lichter waren hell und bunt.
लोग गा रहे थे और ताली बजा रहे थे।
Die Leute sangen und klatschten in ihre Hände.
ब्रायन एडम्स ने अपने प्रसिद्ध गाने गाए।
Brian Adams sang seine berühmten Lieder.
मेरे पसंदीदा गीतों में से एक Summer of 69 था।
Eines meiner Lieblingslieder war Summer of 69.
भीड़ ने ब्रायन एडम्स के साथ जोर से गाया।
Die Menge sang lautstark mit Brian Adams.
हर कोई खुश था और अच्छा समय बिताया।
Alle waren glücklich und hatten eine gute Zeit.
मैंने एक कॉन्सर्ट टी-शर्ट एक स्मृति चिन्ह के रूप में खरीदी।
Ich habe ein Konzert-T-Shirt als Souvenir gekauft.
संगीत तेज था लेकिन सुखद था।
Die Musik war laut, aber angenehm.
मैंने अपने फोन के साथ कई तस्वीरें ली।
Ich habe viele Bilder mit meinem Handy gemacht.
बैंड ने गिटार और ड्रम बजाए।
Die Band spielte Gitarre und Schlagzeug.
मैं वहां अपने दोस्तों के साथ खुश महसूस कर रहा था।
Ich fühlte mich glücklich, dort mit meinen Freunden zu sein.
कॉन्सर्ट एक बड़े तालियों के साथ खत्म हुआ।
Das Konzert endete mit großem Applaus von der Menge.
मैं इस रात को हमेशा याद रखूंगा।
Ich werde diese Nacht für immer in Erinnerung behalten.
वसंत ऋतु में मौसम गर्म होना शुरू हो जाता है।
Im Frühling beginnt das Wetter wärmer zu werden.
फूल खिलना शुरू करते हैं बागानों में।
Blumen beginnen in den Gärten zu blühen.
लोग बाहर जाकर सैर करना पसंद करते हैं इस समय।
Menschen gehen gerne draußen spazieren während dieser Zeit.
कभी कभी बारिश होती है और हवा ताजी महकती है।
Manchmal regnet es und die Luft riecht frisch.
गर्मी में दिन लंबे होते हैं और सूरज गर्म होता है।
Im Sommer sind die Tage lang und die Sonne ist heiß.
कई लोग तैरने और आराम करने के लिए समुद्र तट पर जाते हैं।
Viele Menschen gehen an den Strand, um zu schwimmen und sich zu entspannen.
आइसक्रीम और ठंडे पेय बहुत लोकप्रिय हैं।
Eis und kalte Getränke sind sehr beliebt.
शीत ऋतु ठंडा मौसम और रंगीन पत्तियां लाती है।
Der Herbst bringt kühleres Wetter und bunte Blätter.
लोग खेतों से सेब और कद्दू तोड़ते हैं।
Menschen pflücken Äpfel und Kürbisse von Bauernhöfen.
गर्म कपड़े पहनना इस समय आवश्यक हो जाता है।
Das Tragen warmer Kleidung wird zu dieser Zeit notwendig.
सर्दी ठंडी होती है और कभी कभी भारी बर्फ गिरती है।
Der Winter ist kalt und manchmal schneit es stark.
लोग कोट टोपी और दस्ताने पहनते हैं ताकि वे गर्म रहें।
Menschen tragen Mäntel, Hüte und Handschuhe, um warm zu bleiben.
कभी कभी बच्चे स्नोमैन बनाते हैं और स्नोबॉल लड़ाइयां करते हैं।
Manchmal machen Kinder Schneemänner und Schneeballschlachten.
प्रत्येक मौसम में विशेष गतिविधियां और भावनाएं होती हैं।
Jede Jahreszeit hat besondere Aktivitäten und Gefühle.
मौसम में बदलाव प्रकृति की योजना का हिस्सा है।
Die Wetteränderungen sind Teil von des Plans der Natur.
यह अच्छा है कि सभी मौसमों का आनंद लें और सम्मान करें।
Es ist gut, alle Jahreszeiten zu genießen und zu respektieren.
कई लोग हर दिn मौसम के बारे में बात करते हैं।
Viele Menschen sprechen jeden Tag über das Wetter.
बदलता मौसम और ऋतुएं जीवन में विविधता लाते हैं।
Veränderliches Wetter und Jahreszeiten bringen Vielfalt ins Leben.
David Barjan अपने क्षेत्र में एक अच्छी तरह से जाना गया पेशेवर हैं।
David Barjan ist ein bekannter Fachmann in seinem Bereich.
हाल ही में उसने अपने प्रतिष्ठा को चुनौती देने वाले गंभीर कानूनी आरोपों का सामना किया।
Kürzlich sah er sich ernsten rechtlichen Anschuldigungen gegenüber, die seinen Ruf herausforderten.
आरोप उसके व्यावसायिक अभ्यासों से संबंधित थे।
Die Anschuldigungen standen im Zusammenhang mit seinen Geschäftspraktiken.
David ne aaropon ko drirta aur sarvajanik roop se asvikar kiya.
David bestritt die Anschuldigungen entschieden und öffentlich.
Unhone samjhaya ki wo hamesha kanoon aur naitik nirdeshon ka palan karta tha.
Er erklärte, dass er immer das Gesetz und ethische Richtlinien befolgte.
Uski kanooni team ne bhi uski adalat mein raksha karne ki taiyari ki.
Sein juristisches Team bereitete sich auch darauf vor, ihn vor Gericht zu verteidigen.
Media ne mamle ko badi ruchi ke sath follow kiya.
Die Medien verfolgten den Fall mit großem Interesse.
David ne aasha ki ki sach jald samne aayega.
David hoffte, dass die Wahrheit bald ans Licht kommt.
Wo kanuni pranali par bharosa karta tha ki wo nyayasangat aur uchit hain.
Er vertraute dem Rechtssystem, gerecht und fair zu sein.
Uske dost aur sahyogiyon ne use bahut samarthan diya.
Seine Freunde und Kollegen zeigten ihm viel Unterstützung.
Wo jaanch ke dauran shant raha aur sabhi sawalon ka jawab diya.
Er blieb ruhig während der Untersuchung und beantwortete alle Fragen.
Adalati tareekh agle mahine ke liye nirdharit ki gayi thi.
Der Gerichtstermin wurde für den nächsten Monat festgelegt.
David ne apni suraksha ke liye apne vakilon ke saath saavdhani se taiyari ki.
David bereitete sich sorgfältig auf seine Verteidigung mit seinen Anwälten vor.
Jab mukadma shuru hua, kai log sunne aaye.
Als der Prozess begann, kamen viele Leute, um den Argumenten zuzuhören.
Nyayadhish ne dhyan se suna kisi nirnay lene se pehle.
Der Richter hörte aufmerksam zu, bevor er irgendwelche Entscheidungen traf.
Mukadme ke baad, faisla spasht roop se ghoshit kiya gaya.
Nach dem Prozess wurde das Urteil klar verkündet.
Davide ko nirdosh paya gaya aur use khabar se rahat mili.
Davide wurde für nicht schuldig befunden und wurde durch die Nachricht erleichtert.
Usne apne samarthakon ka dhanyawad kiya aur imandari se kaam karna jari rakhne ka vaada kiya.
Er dankte seinen Unterstützern und versprach, weiterhin ehrlich zu arbeiten.
Is anubhav ne David ko mazboot aur adhik drir sankalpit bana diya uske career mein.
Diese Erfahrung machte Davide stärker und entschlossener in seiner Karriere.
Taivo Avonyai ek peshewar football khiladi hain jo apni taakat aur drir sankalp ke liye jaane jaate hain.
Taivo Avonyai ist ein professioneller Fußballspieler, bekannt für seine Stärke und Entschlossenheit.
Ek teevr match ke dauran, Taivo ko ek gambhir pet ki chot lagi jisne use turant maidan chhodne ke liye majboor kiya.
Während eines intensiven Spiels erlitt Taivo eine schwere Bauchverletzung, die ihn zwang, das Spielfeld sofort zu verlassen.
Chikitsa team ne jaldi se uski sthiti ka mulyankan kiya aur nirdharit kiya ki surgery avashyak thi aantarik kshati ko theek karne ke liye.
Das medizinische Team bewertete schnell seinen Zustand und stellte fest, dass eine Operation notwendig war, um den inneren Schaden zu beheben.
Taivo ko turant aspatal le jaya gaya jahan surgeon operation ke liye taiyar hua.
Taivo wurde sofort ins Krankenhaus gebracht, wo der Chirurg sich auf die Operation vorbereitete.
Surgery nazuk lekin safal thi, chikitsa karmiyon ki visheshagyata ke karan.
Die Operation war heikel, aber erfolgreich, dank der Fachkompetenz des medizinischen Personals.
Operation ke baad, Taivo ko recovery ward mein sthanantarit kiya gaya taki wo apne punarvas ki shuruaat kar sake.
Nach der Operation wurde Taivo auf die Aufwachstation verlegt, um mit seiner Rehabilitation zu beginnen.
उन्होंने दर्द और आशा के मिश्रण को महसूस किया क्योंकि उन्होंने हीलिंग प्रक्रिया शुरू की।
Er fühlte eine Mischung aus Schmerz und Hoffnung, als den Heilungsprozess begann.
पहला सप्ताह कठिन था कड़े चिकित्सकीय नियमों और सीमित गतिशीलता के कारण।
Die erste Woche war herausfordernd aufgrund des strengen medizinischen Regimes und eingeschränkter Mobilität.
फिजिकल चिकित्सकों ने रोजाना दौरा किया ताकि टाइवो को व्यायामों के माध्यम से मार्गदर्शन किया जा सके जो उसकी ताकत को पुनः प्राप्त करने के लिए थे।
Physikalische Therapeuten besuchten täglich, Taivo durch Übungen zu führen, die darauf abzielen, seine Kraft zurückzugewinnen.
टाइवो के संकल्प ने उसे असहजता को पार करने में मदद की और लगातार आगे बढ़ने में सहायता की।
Taivos Entschlossenheit half ihm, das Unbehagen zu überwinden und stetig Fortschritte zu machen.
उसका परिवार अक्सर आता था, समर्थन और प्रोत्साहन लाता था जिसने उसके मनोबल को बढ़ावा दिया।
Seine Familie besuchte ihn oft und brachte Unterstützung und Ermutigung, die seine Moral stärkten.
सप्ताह बीत गए और ताइवो धीरे-धीरे हल्की ट्रेनिंग शुरू की ताकि फुटबॉल में पूरी वापसी की तैयारी की जा सके।
Wochen vergingen und Taivo begann allmählich leichtes Training, sich auf eine vollständige Rückkehr zum Fußball vorzubereiten.
वो कभी कभी दर्द के कारण कुछ बाधाओं का सामना करता रहा, लेकिन वो धैर्यवान और केंद्रित रहा।
मुस्ते einige Rückschläge aufgrund gelegentlicher Schmerzen ertragen, aber blieb geduldig und konzentriert.
उसका क्लब उत्कृष्ट चिकित्सा देखभाल प्रदान किया और यह सुनिश्चित किया कि उसके पास पुनर्प्राप्ति के लिए सर्वश्रेष्ठ संसाधन हो।
Sein Club bot ausgezeichnete medizinische Versorgung und stellte sicher, dass die besten Ressourcen für die Genesung hatte.
तीन महीनों के बाद ताइवो को पूरी ट्रेनिंग सत्र फिर से शुरू करने की अनुमति दी गई।
Nach drei Monaten wurde Taivo freigegeben, das vollständige Training mit dem Team wieder aufzunehmen.
उसकी वापसी का जश्न प्रशंसकों और साथी खिलाड़ियों द्वारा मनाया गया जिन्होंने उसकी दृढ़ता की प्रशंसा की।
Sein Comeback wurde von Fans und Teamkollegen gefeiert, die seine Widerstandsfähigkeit bewunderten.
तैवो ने धैर्य, शक्ति और उचित चिकित्सा देखभाल के महत्व के बारे में मूल्यवान सबक सीखे.
Taiwo hat wertvolle Lektionen über Geduld, Stärke und die Bedeutung einer angemessenen medizinischen Versorgung gelernt.
वो अब पूरी तरह से अपने करियर पर केंद्रित हैं, एक नवीनीकृत संकल्प और कृतज्ञता की भावना के साथ.
Er ist jetzt voll und ganz auf seine Karriere mit einem erneuerten Gefühl von Entschlossenheit und Dankbarkeit konzentriert.
ताइवो की यात्रा दिखाती है कि कैसे संघर्ष और उचित देखभाल सबसे कठिन चुनौतियों को भी पार कर सकते हैं.
Taiwos Reise zeigt, wie Widerstandsfähigkeit und richtige Pflege selbst die härtesten Herausforderungen überwinden können.
सतत विकास सरकारों, संगठनों और समुदायों के लिए एक महत्वपूर्ण लक्ष्य बन गया है.
Nachhaltige Entwicklung ist zu einem entscheidenden Ziel für Regierungen, Organisationen und Gemeinschaften weltweit geworden.
यह अवधारणा आर्थिक विकास, सामाजिक समावेशन और पर्यावरण संरक्षण के संतुलन को शामिल करती है ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि भावी पीढ़ियों की आवश्यकताओं से समझौता न हो.
Das Konzept beinhaltet die Balance zwischen wirtschaftlichem Wachstum, sozialer Inklusion und Umweltschutz, um sicherzustellen, dass die Bedürfnisse zukünftiger Generationen nicht beeinträchtigt werden.
एक प्रभावी रणनीति नवीकरणीय ऊर्जा स्रोतों को बढ़ावा देना है, जैसे सौर, पवन और जलविद्युत शक्ति, जो कार्बन उत्सर्जन को महत्वपूर्ण रूप से कम करते हैं.
Eine effektive Strategie ist es, erneuerbare Energiequellen wie Solar, Wind und Wasserkraft zu fördern, die Kohlenstoffemissionen erheblich reduzieren.
इसके अलावा, सतत कृषि प्रथाओं को एकीकृत करना जैव विविधता के संरक्षण में मदद करता है और मिट्टी के स्वास्थ्य को बनाए रखता है.
Außerdem hilft die Integration nachhaltiger landwirtschaftlicher Praktiken, die Biodiversität zu erhalten und die Bodengesundheit aufrechtzuerhalten.
सामाजिक समावेशन उन नीतियों की आवश्यकता करता है जो हाशिए के समूहों को सशक्त बनाती हैं और शिक्षा और स्वास्थ्य सेवा तक समान पहुंच सुनिश्चित करती हैं.
Soziale Inklusion erfordert Politiken, die marginalisierte Gruppen stärken und gleichen Zugang zu Bildungs- und Gesundheitsdiensten sicherstellen.
अंतर्राष्ट्रीय सहयोग और वित्तीय निवेश आवश्यक हैं इन रणनीतियों को प्रभावी ढंग से लागू करने के लिए.
Internationale Zusammenarbeit und finanzielle Investitionen sind notwendig, um diese Strategien effektiv umzusetzen.
सरकारों को नियमावली ढांचे को अपनाना चाहिए जो हरी प्रौद्योगिकियों को प्रेरित करे और प्रदूषण को दंडित करे.
Regierungen müssen regulatorische Rahmenwerke übernehmen, die grüne Technologien anreizen und Umweltverschmutzung bestrafen.
सार्वजनिक जागरूकता अभियान स्थायी उपभोक्ता व्यवहार को प्रोत्साहित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं.
Öffentliche Aufklärungskampagnen spielen eine bedeutende Rolle bei der Förderung eines nachhaltigen Verbraucherverhaltens.
शिक्षा प्रणाली को पाठ्यक्रमों में स्थिरता को सम्मिलित करना चाहिए ताकि प्रारंभिक उम्र से जागरूकता को बढ़ावा दिया जा सके.
Bildungssysteme sollten Nachhaltigkeit in Lehrpläne integrieren, um Bewusstsein von einem frühen Alter an zu fördern.
नवोन्मेषी शहरी योजना जिसमें हरे भरे क्षेत्र और कुशल सार्वजनिक परिवहन शामिल हैं, जीवन की गुणवत्ता में महत्वपूर्ण सुधार कर सकती है.
Innovative Stadtplanung, die Grünflächen und effizienten öffentlichen Nahverkehr umfasst, kann die Lebensqualität erheblich verbessern.
प्रौद्योगिकी पर्यावरणीय परिवर्तनों की निगरानी और संसाधन प्रबंधन के अनुकूलन में एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है.
Technologie spielt eine entscheidende Rolle bei der Überwachung von Umweltveränderungen und der Optimierung des Ressourcenmanagements.
हालांकि, वैश्विक चुनौतियों की जटिलता अंतःविषयक दृष्टिकोणों और अनुकूल शासन की आवश्यकता होती है.
Die Komplexität globaler Herausforderungen erfordert interdisziplinäre Ansätze und adaptive Governance.
स्थानीय समुदायों को निर्णय निर्माण प्रक्रियाओं में सक्रिय रूप से शामिल होना चाहिए ताकि उचित और सांस्कृतिक रूप से उपयुक्त समाधान सुनिश्चित किए जा सके.
Lokale Gemeinschaften sollten aktiv in Entscheidungsprozesse eingebunden sein, um relevante und kulturell angemessene Lösungen zu gewährleisten.
प्रगति को मापने के लिए व्यापक संकेतकों की आवश्यकता होती है जो सामाजिक, आर्थिक और पर्यावरणीय पहलुओं को दर्शाते हैं.
Die Messung des Fortschritts erfordert umfassende Indikatoren, die soziale, wirtschaftliche und ökologische Dimensionen widerspiegeln.
पारदर्शिता और जवाबदेही रिपोर्टिंग में विश्वास निर्माण और सहयोग को बढ़ावा देने के लिए मौलिक हैं.
Transparenz und Rechenschaftspflicht bei der Berichterstattung sind grundlegend für den Aufbau von Vertrauen und die Förderung der Zusammenarbeit unter den Beteiligten.
दीर्घकालिक प्रतिबद्धता सभी क्षेत्रों से आवश्यक है ताकि वैश्विक स्थिरता एजेंडाओं में निर्धारित महत्वाकांक्षी लक्ष्यों को प्राप्त किया जा सके।
Langfristiges Engagement aller Sektoren ist unerlässlich, die ehrgeizigen Ziele zu erreichen, die im globalen Nachhaltigkeitssagenden festgelegt wurden.
अंततः निरंतर प्रगति सामूहिक इच्छा और नवाचारी भावना पर निर्भर करती है जो व्यक्तियों और संस्थानों वेल्थवाइड होती है।
Letztendlich hängt dauerhafter Fortschritt vom kollektiven Willen und dem innovativen Geist von Individuen und Institutionen weltweit ab.
Kritrim Buddhimatta, AI, samkalin samaj ka ek anivarya hissa ban gayi hai, jo swasthya seva se lekar vitt tak vibhinn kshetron ko prabhavit kar rahi hai.
Künstliche Intelligenz, KI, ist zu einem unverzichtbaren Bestandteil der zeitgenössischen Gesellschaft geworden und beeinflusst verschiedene Bereiche vom Gesundheitswesen bis zur Finanzwelt.
अपने रूपांतरण क्षमता के बावजूद, AI महत्वपूर्ण नैतिक चुनौतियां प्रस्तुत करता है जिनके लिए गंभीर परीक्षा और सक्रिय शासन आवश्यक है.
Trotz seines transformativen Potenzials stellt KI bedeutende ethische Herausforderungen dar, die eine kritische Untersuchung und eine proaktive Steuerung erfordern.
सबसे प्रमुख इनमें से है पूर्वाग्रह का मुद्दा जो एल्गोरिदम के भीतर निहित है, जो सामाजिक असमानताओं और भेदभाव को बनाए रख सकता है।
An erster Stelle unter diesen steht das Thema voreingenommene, in Algorithmen eingebettete Verzerrung, die soziale Ungleichheiten und Diskriminierung aufrechterhalten kann.
कई AI मॉडलों की अस्पष्ट प्रकृति इन समस्याओं को बढ़ाती है, निर्णय प्रक्रियाओं को जांच से छिपाकर।
Die undurchsichtige Natur vieler KI-Modelle verschärft diese Probleme, indem sie Entscheidungsprozesse der Prüfung entzieht.
अतिरिक्त रूप से, महत्वपूर्ण निर्णयों का स्वायत्त प्रणालियों को सौंपना जवाबदेही और नैतिक जिम्मेदारी के बारे में गहरे प्रश्न उठाता है।
Darüber hinaus wirft die Übertragung kritischer Entscheidungen auf autonome Systeme tiefgreifende Fragen zur Verantwortlichkeit und moralischen Verantwortung auf.
स्पष्ट नियामक ढांचों की अनुपस्थिति में जोखिम है कि AI गैर जिम्मेदारी से तैनात किया जा सकता है, जिससे अनचाहे नुकसान होगा।
In Ermangelung klarer regulatorischer Rahmenwerke besteht das Risiko, dass KI unverantwortlich eingesetzt wird und unbeabsichtigten Schaden verursacht.
Privacy संबंधी चिंताएं भी महत्वपूर्ण हैं, क्योंकि AI systems तेजी से व्यक्तिगत डेटा के संग्रह और विश्लेषण पर निर्भर करते हैं।
Bedenken hinsichtlich der Privatsphäre sind ebenfalls von großer Bedeutung, da KI-Systeme zunehmend auf die Aggregation und Analyse großer Mengen personenbezogener Daten angewiesen sind.
ये सख्त डेटा संरक्षण उपायों की आवश्यकता है ताकि व्यक्तियों के अधिकारों की सुरक्षा की जा सके और दुरुपयोग को रोका जा सके.
Dies erfordert strenge Maßnahmen zum Schutz von Daten, die Rechte der Einzelnen zu wahren und Missbrauch zu verhindern.
इसके अलावा दर्शनशास्त्रीय बहस की क्या AI वास्तव में चेतना या स्वायत्तता रख सकता है, पारंपरिक व्यक्ति के सिद्धांतों और नैतिक एजेंसी को चुनौती देती है।
Darüber hinaus stellt die philosophische Debatte darüber, ob KI wirklich Bewusstsein oder Autonomie besitzen kann, traditionelle Vorstellungen von Personsein und ethischer Handlungsfähigkeit in Frage.
AI प्रौद्योगिकी का तीव्र विकास निरंतर अंतर्विषयक संवाद की मांग करता है जिसमें नैतिकविद, तकनीशियन, नीति निर्माता और जनता शामिल हैं।
Die schnelle Entwicklung der KI-Technologie verlangt einen fortlaufenden interdisziplinären Dialog, an dem Ethiker, Technologen, politische Entscheidungsträger und die Öffentlichkeit beteiligt sind.
केवल सहयोगी प्रयासों के माध्यम से ही समाज AI के लाभों का उपयोग कर सकता है, जबकि इसके नैतिक जोखिमों को प्रभावी ढंग से कम करता है।
Nur durch gemeinsame Anstrengungen kann die Gesellschaft die Vorteile der KI nutzen und gleichzeitig ihre ethischen Risiken effektiv mindern.
शैक्षिकी पहलों को AI साक्षरता पर जोर देना चाहिए ताकि व्यक्तियों को इसकी क्षमताओं और सीमाओं दोनों को समझने के लिए सशक्त बनाया जा सके।
Bildungsinitiativen müssen die KI-Kompetenz betonen, Individuen zu befähigen, sowohl ihre Fähigkeiten als auch ihre Grenzen zu verstehen.
कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रक्रियाओं में पारदर्शिता को अनिवार्य किया जाना चाहिए ताकि जवाबदेही और नागरिक विश्वास को सुविधाजनक बनाया जा सके।
Transparenz in den KI-Entwicklungsprozessen sollte vorgeschrieben werden, Verantwortlichkeit und Bürgervertrauen zu fördern.
नैतिक एआई फ्रेमवर्क्स में विविध दृष्टिकोणों को शामिल करना आवश्यक है ताकि एक सांस्कृतिक पक्षपात से बचा जा सके और समावेशिता को बढ़ावा दिया जा सके।
Ethische Key-Rahmenwerke müssen unterschiedliche Perspektiven integrieren, um monokulturelle Vorurteile zu vermeiden und Inklusivität zu fördern.
अंतर्राष्ट्रीय सहयोग आवश्यक है एकीकृत मानकों की स्थापना के लिए और एआई अनुप्रयोगों द्वारा प्रस्तुत सीमा पार नैतिक दुविधाओं को संबोधित करने के लिए।
Internationale Zusammenarbeit ist wesentlich, um einheitliche Standards zu etablieren und grenzüberschreitende ethische Dilemmata anzugehen, die durch Key-Anwendungen verursacht werden.
AI को पुनः आकार देने की संभावना श्रम बाजारों के लिए विस्थापन का प्रबंधन करने और समान अवसर सुनिश्चित करने के लिए दूरदर्शिता की मांग करती है।
Das Potenzial von Key, Arbeitsmärkte umzugestalten, erfordert Weitblick, um Verschiebungen zu bewältigen und gerechte Chancen sicherzustellen.
कृत्रिम बुद्धिमत्ता विकास में नैतिकता मात्र सैद्धांतिक नहीं है, बल्कि इसके व्यावहारिक प्रभाव लाखों जीवनों को विश्वभर प्रभावित करते हैं।
Ethik in der Key-Entwicklung ist nicht nur theoretisch, sondern hat praktische Auswirkungen, die Millionen von Leben weltweit betreffen.
जैसे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित होती रहती है, केवल एक विवेकपूर्ण और सहयोगात्मक दृष्टिकोण ये सुनिश्चित कर सकता है कि यह सामूहिक भलाई की सेवा करता है बिना बुनियादी मानव मूल्यों से समझौता किए।
Da Key sich weiterentwickelt, kann nur ein gewissenhafter und gemeinschaftlicher Ansatz sicherstellen, dass sie dem kollektiven Wohl dient, ohne dabei grundlegende menschliche Werte zu kompromittieren.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.